परिपूर्ण त्यांनी विचार करतात. त्या व्यक्तीच्या आणि त्याबद्दल त्या व्यक्तीविषयी आत्मीयता बाळगायला सुरुवात करायची हा एक मोठा प्रयोग आपल्या केंद्रामध्ये झाला. मला खूप अभिमान वाटतो, अभिनिवेश अभिमान वाटतो. यासाठी की मुक्ती वैयक्तिक मुक्तीची जे चर्चा नाही, मुक्ती ही व्यक्तिगत ध्येयाचे म्हणतात, आत्मदर्शन हे व्यक्तिगत ध्येयाची म्हणतात. परंतु आत्मदर्शन होत असताना तुमचं जीवन जर का समृद्ध होत असेल आणि ती समृद्धी ही म्हणजे नुसत्या समृद्धी लावते. आपल्याला काही काही आपण आपल्या जीवनाचा विचार करू शकतो. माझ्या जीवनाचा विचार केला तर काही लोकांचा मला सारखा राग येतो. मला लोकांची राव नाही सांगितलं, मला एक प्रत्येक आवडतो. पण असं लक्षात येत आहे की स्वामीजीच्या सहवासात राहिल्यामुळे केंद्राच्या कामात केंद्राच्या ही प्राप्त होईल त्या सेवेत सहभागी झाल्यामुळे या राग येण्याची जी तीव्रता आहे त्या व्यक्तींची सत्तारी कदाचित राग येईल, परंतु त्याचं कायमचं देशामध्ये रुमांतर होत असतो. आणि हा प्रचंड मोठा चमत्कार आहे माझ्या माझ्या स्वतःच्या जीवनात. ही न जमलेली गोष्ट आहे. हा प्रश्न फार आवडला होता. याचं म्हणणं की एक न जमलेली गोष्ट म्हणजे ती एकदम अशी जमतच नाही, त्याची जमणी शक्य. आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वीकार हा क्रमाक्रमाने करायचा आणि त्याचा अभ्यास म्हणून करायचा. आपलं केंद्रात येणं जे आहे ते केंद्रात येणं हे फक्त स्वामीजीच्या समोर सर्वांना छान करायचं आणि प्रवचनाच्या भेटायचं एवढाच मर्यादित नाही. त्याची व्याप्ती प्रचंड आहे आणि केंद्र ही त्यासाठी प्रयोगशाळा. केंद्रात आपण सहज ते प्रेमाने वाढू शकतो आणि मग तेच आपल्याला पक्षी घेऊन जायचं आहे आणि तेच आपल्याला आपल्या व्यवहारात सुद्धा घेत आहे. जास्त उदारता आपल्या राष्ट्रकारणाला प्राप्त व्हायला सहजीवन अशी जी एक संकल्पना आहे ती या संस्कृतीतून निर्माण व्हायला आणि तो स्वीकार म्हणजे त्या व्यक्तीच्या गुणांचं दर्शन घेणं. त्या व्यक्तीचा हात जरी आला तरी हे लक्षात घ्यायचं की त्या व्यक्तीमध्ये मला आठवतं की आम्ही घर व्यक्तीमध्ये सामना टाकायला त्यांच्याबरोबर कायम असतो आणि मला नाही होत त्यांचं त्या व्यक्तीमध्ये भूल चुकी असतो. ती व्यक्ती किती विघ्न पद्धतीने विचार घेऊन जाते माझे सोबत. ती व्यक्ती केंद्रात किती नियमितपणे याच्या टेबल. ती व्यक्ती आपल्या साधनेच्या बाबतीत किती जागृत आहे ते बघ. ते किती मोठे मोठे गोष्ट तिकडे आपण दुर्लक्षित सुरू करण्याची व्यक्ती कापून घेतो. विचार करणं हे अवघड बोलायला प्रगती सोपं असतं. परंतु आपण जर का केंद्रात येत असू तर आपल्या त्यापासून आपल्याकडून आपल्या अंतर्करणातून विचार समजावा शकतो. परिस्थितीचा स्वीकार म्हणजे त्या परिस्थितीत असलेल्या सगळ्या सापडलेल्या तो जर का आपल्याला गमायला वाटला आणि तो अवघड आहे हे सुद्धा मानले. पण स्वामीजी जे आपल्याला प्रशिक्षण दिले स्वामीजी जे त्या इच्छा शिकवल्या त्याच्या गुणांकडे खूप लक्ष दिले. त्या गुणांचा आपल्या जीवनात अंतर्भव होतो का नाही हा एक प्रयत्न स्पर्धा न करता आणि दुसरा प्रयत्न असा की तिच्या दोषांकडे बुद्धी पुरस्कृत त्या व्यक्तीला अजिबात शिकवायला जायचं. शिकवायचा अजिबात सद्रुप काहीतरी सांगत राहतात प्रत्येकाला आपापल्यापासून. आपल्याला कोणाची प्रकृती कशी सुधारली पाहिजे याबद्दल सांगण्याची काही आपल्या स्वीकारायला सुरुवात. त्याचा अभ्यास खरा नाही बाहेर केंद्रात आपण करायला शिकलो तर खरा बाहेर एकदम दोषांचं दर्शन घेऊन ते दोष मनातून आपल्या मनातून दूर करण्याचा अभ्यास करणं हा क्लेशकारक अभ्यास. देहाची नश्वरता आणि सार्थकता या संबंधी दुसऱ्याच्या बाबतीत विवेक द्यावी. पण स्वतःच्या बाबतीत त्याचा विचार करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या विवेकाचे स्मरण करण्यासाठी काय हा प्रश्न पडला. हा विवेकाचं स्मरण आहे तर हा प्रश्नच पडला खरं म्हणजे त्यालाच म्हणतात की आपण आज बघायला सुरुवात आपण दुसऱ्याकडे पाहतो आणि मग नंतर आज पाहतो. कधीतरी सांगत नाही तुम्ही एक बोल असं केलं की तुमचा अंधार दुसऱ्याकडे मागे आला नाही. तुम्ही स्वतःकडे पण पाहत आणि साधत असल्यामुळे संतांच्या सहवासात असल्यामुळे आपण तेव्हा दुसऱ्याकडे पाहतो. पाहतो म्हणजे कठोर दृष्टीने पाहतो, क्रिटिकली पाहतो. तेव्हा आपण आपल्याकडे सुद्धा पाहायला लागतो कालांतरात. हे सगळे संतांच्या जीवनात घडणारे चमत्कार आहे आपल्यासाठी. आणि मग आपल्या लक्षात येत राहतं की आपण दुसरे खूपच चिंता करतात आणि आपला आपण काही करत स्वतःच काय तू कुठे ते आपण सांगायचं ना पुण्याचं नवरेच सारदा नंतर असे एका गुहेकडे माणसं नव्हती गोवा वगैरे असं आता गोवा गेले आहे खरं गोवासाठी पाठवण पाहिजे तेव्हा तिकडे राहायचे आणि ते सांगायची उत्साह आपली माणसे हजारो को विचार करताय खुदको विचार बहुत आपल्या स्वतःचं रंजन आपण नाही करतो. आपलं रंजन हे सगळं बाहेरच्या कोणापैकी निंदा केल्याने कुठे रोज बघितली जाईल कशी प्रसिद्धी करून जाईल असं रंजन होत आहे. ते आपल्या रंजनाच्या त्या सगळ्या निकट आहे निकट बदलणं हा खरं साधारण होता हे त्याच्यापुरतं आव्हान आहे. आणि तो एक प्रयत्नातून चालवा आपण दुसऱ्याच्या डोळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याच पण एक सुधारणा महाराजांचा कार्य बोलत वर्ष म्हणून आणि त्यांचे मतदार माझ्यापाशी तर त्यांचा मोठा साठा आहे आणि मी दुसऱ्यांना मोठ्याला नाव ह्या विचारामध्ये आपण रमण हा यायला हे निधी हळूहळू परमार्थ हा फार हळूहळू पण त्याला दुसरा काही पर्याय नाही. कुठलंही तंत्रज्ञान परमार्थ लवकर करून घेत नाही. आपल्या केंद्राचा भेटला तो वेगवेगळे तंत्रज्ञानाच्या कक्षा मला सांगत होता पण असे एकही त्याची कक्षा त्यालाही माहिती नाही आणि मला तर काहीच नाही की त्यांनी परमार्थ लवकर माणसाचं अंतःकरण लवकर पाहिजे असं होतं. ते पालकांसाठी आपल्याला सातत्याने तिथेच राहायचं संतांच्या सहवासात राहायला राहत असताना जी आपली सरळता जागी ठेवावी लागते आणि आपल्या स्वतःचं तरी साक्षीत्वाने बघायला लागतं. स्वतःकडे काही मुला इंधन न ठेवता ऑब्जेक्टिव्ह प्रयत्न करेल असं बघायला असं बघायला लागलो की मग जे आरोप आपण बाहेरच्या लोकांना करत असतो ते आपण आपल्यावर करायला सुरू होतो आणि मग त्याच्यातूनच आपल्या उत्तरांची सुरुवात स्वतःच्या बाबतीत तसा विसर पडतो तो विसर पडतो काही गोष्ट पण आठवतो का त्याआधी इतर पडला त्याआधी कधीतरी त्याचा आठवा होता. एखादी गोष्ट नक्कीच तर तुझा एक प्रश्न ही वस्तू अस्तित्वातच नव्हती. म्हणजे वेदांतातलं सगळ्यात आवडीचं उदाहरण म्हणजे सकाळला आलेलं शिंग सकाळला शिंगच नव्हतं त्यामुळे त्या शिंगात सुटलं काय आणि आलं काय याला काही किंमतच राहत. तसं त्यावेळी आपल्याला उत्तर पडला त्यावेळी आठव होता आणि तो आठव होता ही पूर्ती महत्वाची बाब आहे. ही पूर्ती सकारात्मक आपल्या साधण्याची बाब आहे आणि हा आठव वाढवणार आणि तो उत्तर कमी करणं हे आपल्यापुढे काम आहे. सुविधा परमपूजनीय स्वामी माधवराज म्हणतात मन इथला अंतर्भूत झाले की अर्धा पाहून प्रवास असं समजायला असतं. हे तुमचा बऱ्यापैकी परमार्थाचा बदला हे अंतर्भूत झाला तर लागता येणार. माझे बाबतीत असे होते भगवंताबद्दल प्रेम वाटते हे काय पण अजून विजयाची ओढ आहे याची जाणीव राहते. दोन्हीकडे म्हणून निर्काळ येत ते सुद्धा करत आहे त्यातून मार्ग कसा लागतो मन अंतर्मुख होणे हे सोपे नाही याची जाणीव सांगतो. मुख हे नेहमी बाहेर असतो बोट दोन हे बाहेर उघडणार आहे नाक बाहेर उघडणार कान बाहेर उघडणार अगदी त्वचा बाहेरून पर्ज घ्यायला उठतो त्याला अजून आपल्या त्वचेचा आपला भाग जर का घेतला तर त्याला त्याच्या बाहेरच्या भागात आपले डोळे बाहेरून बाहेर उभारले हे सगळे जे आपलं संपूर्ण मुख म्हणजे आपला संपूर्ण इंद्रियांचा सगळा संघात आहे सगळा संघात जो बाहेर उघडलेला आहे त्याला आज बघायला लावणार त्याचा अर्थ अंतर्मुख. अंतर्मुख होणं म्हणजे एखादा प्रसंग घडला आणि मग त्याच्या हा सगळ्यांचा विचार रेट्रोस्पेक्टिव्ह आपण करतो तो एक भाग पण अंतर्मुख जे असताना तो म्हणजे आपल्या ज्या इंद्रिय आहेत त्यांना अजून कोणीतरी बघायला शिकवत असून त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवायचा प्रयत्न आपल्या आज प्रत्येक आत्मा आहे याचं उभं सगळं सांगतो आणि प्रत्येक आत्मा म्हणजे आपल्या आज असलेलं जाणी विशुद्ध स्वरूपाची किंवा प्रथमची किंवा केवळ अस्तित्वाची जी जाणीव आहे तो प्रत्येक आत्मा आहे. प्रत्येक याचा अर्थ आत्मा आज आलेला मी आत्मा म्हणजे मी प्रत्येक आत्मा अंतर्मुख जेव्हा आपण बाहेर लागतो अंतर्मुख होण्याची प्रक्रिया कशी असते असते म्हणजे साधारण तो साधन संतांकडे जातो त्याच्या मदत पातळ्याने आणि त्या संतांवर त्याचं प्रेम असतं सद्गुरूंवर त्याचं प्रेम असतं त्याच्याकडे जावं असं करावं वाटतं ते लोक ऐकावं असं वाटतं आणि ते जे सांगतात ते आपल्या जीवनाशी तो जोडायला सुरुवात करतो ते आपल्या जीवनाशी जेव्हा ते साधायला सुरुवात करतो सुधारणा करायला सुरुवात करतो तेव्हा त्याला आपल्या जीवनाची विसंगती आणि त्या विसंगतीकडे त्याचं लक्ष आणि त्या विसंगतीकडे लक्ष जाणं आणि त्या विसंगतीतून संतांना जी विसंगती अभिप्रेत आहे त्या विसंगतीकडे प्रवास करणं ह्यासाठी अंतर्मुखतेची गरज असते कारण तिथे बाहेरून फरसती कळवण्याकरता किंवा अजून ऐकायला लागतं तुमच्या अंतकरणात देणारे प्रतिसाद काय आहे साज प्रतिसाद तुमच्या अंतकरणात ते काय आहे ते तुम्हाला आजच ऐकायला तुम्हाला आजच दर्शन घेऊन लागतं की आमच्या आपल्या अंतकरणात उमटणाऱ्या गोष्टी काय आहे त्याच दर्शन तुम्हाला आज घ्यायला इथे सांगितलं ना जो अंतर सुख अंतर कथांतर ज्योती होता तसं करावं आणि तसं करणं हे केवळ प्रकृतीच्या मार्गदर्शनाने शक्य काही जण केवळ ग्रंथ वाचून स्वतःचे इंजिनियर करू शकतात आणि आता महाराष्ट्र सुद्धा आहे ते महाबळेश्वर ठेवलेले आहेत पण धोपट मार्ग असतात, सर्वसामान्यांचा मार्ग असतात, प्रत्यक्ष सहभाग असतात. आपल्या आज म्हणाले जे सगळे विचार विचार आहेत ते सगळे आपल्याला प्रत्यक्ष याच्या बाबतीत आम्ही जाणव सगळे त्यांचं अवलोकन कर आणि अवलोकनानंतर सुखाबद्दलची त्याबद्दलचा न्याय निवारा कर, त्याबद्दलची निश्चिती कर. आज उठणारे ज्या वृत्ती आहेत, आज उठणारे जे संकल्प आहेत, आज उठणारे जे विकल्प आहेत त्यांची योग्य योग्य कर आपण त्याचा भेट कर. ही प्रक्रिया सुरू होणं याचा अर्थ अंतर्मुख असं अंतर्मुख झालं तर स्वामी मार्गाचे आधार म्हणून परमार्थ करतात काय बरोबर व्हायलाच पाहिजे. कारण अंतर्मुख झालेलं झालं असतं तर मग आपल्या स्वतःच जास्त काय संतीचे वाचना काय संतीचे कल्पना अंतरिक्षे तरंग नाना प्रकारे उठती याचा तो शोध घ्यायला लागतो. माझ्या बाबतीत असं होतं की भगवंताबद्दल प्रेम वाटलं आहे, भगवंताबद्दल प्रेम वाटलं हा अंतर्मुखतेचा एक भाग आहे. भगवंताबद्दल प्रेम असं कशाला वाटेल, भगवंत कुठे आपल्याला दिसत नाही, अदृश्य सर्वत्र भरलेला असं म्हणतात पण दिसतो कुठे, पण तरी आपण प्रेम करायला आपल्याला आपल्या लक्षात येते की अरे अशी अवस्था आहे की तिथे विचार नाही आहे, त्याचा वारा नाही असं विचार आणतात आणि मग आपलं प्रेम करतो त्या आपल्या भगवंतावर प्रेम करायला. पण अजून विषयांची ओढ आहे, विषयांची ओढ नंतर त्यांची ओर ही प्रनैसर्गिक नाही तो इंद्रिय आणि त्यांच्या मात्रा हा संस्पर्श ठरलेलाच आहे व्यवहारा. म्हणजे प्रत्येक इंद्रिया ज्ञानेंद्रियासाठी एक विषय हा निश्चित झालेला आहे. त्यांच्या कानांसाठी शब्द हा विषय निश्चित झालेला आहे. त्यांच्या त्वचेसाठी स्पर्श हा शब्द हा विषय निश्चित झालेला आहे. ही जी निश्चितता आहे या विषयांची आणि त्यांच्या संपर्काची ही शोधू शकत नाही आणि त्याच्यातूनच वेगवेगळ्या विषयांची जोड वाटत राहते. कारण विषय हे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात, विषय हे काही काळ आपल्याला नजेमध्ये घेऊन जातात घेऊन जातात. त्यामुळे त्यांची ओढ वाटते आणि परिस्थिती आपल्याला सुंद करते त्याच्याकडे मनुष्य जो रचनांनी झालेला व्यक्ती असतो तो त्या वृत्तीकडे त्यामुळे काहीतरी होतं बंधनात मानतात आणि तो त्याच्याकडे आकर्षित होतो. परमार्थाची जेव्हा ज्या क्षणी तुम्हाला सहज साधता येईल त्यावेळेला आपोआप तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागतात. पण म्हणून विषयांची ओढ वाटणार नाही असं नाही, विषयांची ओढ वाटतच राहते आपण मनुष्य धैर्य झाली आहोत त्यामुळे ती वाटेल. परंतु ती आता वाटते आणि ती अनावश्यक आहे याबद्दल ती आपली जाणून त्याबद्दल आपण विचार करायला दोन्हीकडे मन हेजावत राहू नये चांगली गोष्ट. या एकानांमधून हळूहळू एक चिंतावा असं बसतो की आपण जास्त परमात्माकडे परमात्माकडे आणि विद्यार्थीपासून थोडे थोडे दूर व्हायला लागतात. यातून मार्ग कसा काढावा, यातून मार्ग म्हणजे इथे घेतात सत्तांकडे घेतात आणि आपला हात घेऊन हात नाही मार्ग त्याच्यावेळेचा दुसरा मार्ग नाही येतो तुमच्या जास्तीकडे उद्बोधन या वेळेच्या वेगळ्या मार्ग याच मार्गाने आपल्याला जा. सर्वत्र समाधान म्हणजे काय आहे
समय दोष म्हणजे
भोजन का ही माता है वो दे रहे तो उन्हें लक्ष्य उत्पन्न के कारण एक नाना विलासा अंदर आत्मे की करण नाना जीव दाखले करण परस्परे संवाद एक दुसऱ्याला मार्ग करता जास्त मार्ग एकमेकांना मारून खातात असा एकमेकी काही दृष्टांमध्ये जरा चळवळ करणार काही दुसरी त्याला मारून खातात असा आणखी खरं दृष्टात अखंड रडती तडफडती विवळो विवळो प्राण देती असं हे किंवा जन्मल्यापासून ते मरेपर्यंत अनेकांचा त्रास ते सहन करत त्याच्या देहाला होतो तेव्हा आत्म्याला म्हणजे जीवाला आणि निवडक निवडक शेवटी मरतात म्हणजे आपलं सगळं जीवन उघडण्यामध्ये जात मूर्ख प्राणी त्याच मुलांची परंपरा म्हणून असा निवडणारा आहे तर तो ब्रह्मस्वरूप तो कसला ब्रह्मस्वरूप परब्रह्म जाणार नाही कोणाचं दुःख देणार नाही तुझी मुद्दा चौधरी नाही परब्रह्म उदंड शिव्या दिसल्या इतक्या अंतरात्म्याच लागल्या विचार पालता प्रत्यया आल्या देता प्रत्यय म्हणजे बाकीचे प्राणी ज्या सोडून एकमेकांना शिव्या देतात शिव्या दिल्या गदडीचा बट्टीचा लवंडीचा गदडीचा कुत्रीचा मोंगळीचा ऐसा हिशोब शिव्यांचा किती महाभ मुलांना शिव्या त्याच्या गदड्या म्हणतात मी असा विनोद वाजवाला की आई मुलाला म्हणते वेळ्यासारखा पडू एकासारखा पडू लागला तू म्हणते काय अशी तर किल्लू का तर हे जे सगळं आहे हे देहाला लागलेलं इथं ते परब्रह्मी लागलेला जीव हा त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे परब्रह्माच्या ठिकाणी याचा दोष नाही पण देहाला मी असं समजल्यामुळं देहात्म भाव निर्माण झाल्यामुळं आत्मा म्हणजे मुळात स्वतंत्र आणि आनंद स्वरूप असल्याला दुःख उदंड लोक बाजारी जेथे आले तेथे बेसे तर मग त्याचं अशा अशा प्रकारे बोलत नरेपर्यंत सुख नाही जवळपास प्रत्येक जण येऊन याला दुःख देऊन जातो अशी याची भावना अशा अशा प्रकारे प्रत्येकाची चाललेली असताना काही उत्तम भाग्याचे असतात भाग्याचे याचा अर्थ त्यांना देह आणि जो देही आहे आत्मा आहे याचं मी संबंध करतो आणि देहाची दुःख जी देह म्हणून आणि आत्मा जो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा असा विवेक त्यांनी निर्माण केला येण्याची न्याय अन्न वस्त्र आणि असा विवेक जर निर्माण झाला तर अन्न वस्त्र येण्याची न्याय देवदार्चना त्याच न्यायाने त्याची देव पूजा येण्याची न्याय ब्रह्मज्ञान प्राप्तव्य आहे तो आज ज्या प्रकारे विवेक स्वरूप चाललेला असतो विवेक न करता जर अबोधात्मक वर्तन त्याचा असेल आणि जर त्यांनी आपल्या अंतर्यामी लक्ष दिलं आणि वेदमाला बुद्धीचा जरा निघून पाहायला सुरुवात केली तर त्यांनी जे घेतलेलं आहे आपण आत्मा असा भाव घेतलेला आहे त्या प्राप्तव्यासारखं त्याचं जीवन नक्की समर्थांनी जे व्रत म्हणजे की सुखच मरतो प्रसन्न मरता आपण आनंद रूप आहोत असं समजून जेवण जेवत असताना वस्त्र प्रावरण नेसत असताना दैवतार्जन करत असताना देवापुढे हात जोडून उभा आहे तर तो आज अशा प्रकारे आत्म्याच्या समाधानी आहे की देवाला नमस्कार केला आणि त्याचा देहाशी निकटचा संबंध सगळे देवती अशी भावना आहे त्याच्या मनामध्ये पुष्कळ इच्छा आहे अजून घर द्यायचंय मनासारखं नाही सगळ्या मित्रांच्या गाड्या आहेत आपली अजून गाडी झालेली पाहिजे कोणी कोणी युरोपला जाऊन ट्रीप करून आले आपल्याला अजून ती ट्रीप झालेली नाहीये आपल्या मुलींनी आपल्या मनासारखं लग्न केलेलं नाहीये अशी पण या दुःखाला गणती नाही अशा बऱ्याच दुःखांची देहाचा देहस्मी आहे अशी भावना झाल्यामुळं तो देहाशी एकरूप झाला त्यामुळे त्या दुःखांशी एकरूप झाला त्यांनी देवाला केलेला नमस्कार कसा असेल सरस्वतीच्या गणपतीपाशी आपली रस्त्यावरून नमस्कार करतात मग हात घेऊन दुसरा फिरता नमस्कार करतात साधारण दोन नमस्कार करतात डोळे मिळून कोणी स्तोत्र म्हणतात कोणी मागणी करतात काय मागत असतील असं जर पाहिलं प्रत्येकाची मागणी काय असेल अशा सगळ्या ह्याच्यात असं घरात की मोरया बोलावी तर ती व्यक्ती गणपती सोडवली आहे त्यांचं नाव मोरया होत ते गणपती भक्त असे होते की त्यांच्यासारखा गणपती भक्त झाला नाही म्हणून आपण ही गणपती बाप्पा म्हणून त्यांचं नाव घेतो मोरया म्हणतो अशी व्यक्ती जेव्हा नमस्कार करेल तेव्हा कोणत्या भावाने नमस्कार करेल त्याच्या भाग्याप्रमाणे म्हणजे आज जो भाव झालेला आहे त्या भावाप्रमाणे तो देवदास व्यक्ती पिडलेला गांजलेला अमुक हवे तमुक हवे अतृप्ती असणारा मनुष्य देवतार्जन करेल हे आणि अशी तृप्त व्यक्ती देवतार्जन करेल त्याच्यात फरक असतो येण्याची न्याय अन्न वचन येण्याची न्याय देवतार्जन येण्याची न्याय ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान देखील याच न्यायानी आहे तुम्ही आज संकल्प जी ब्रह्म आहे असा केला तर त्याला ते प्राप्तव्य आहे आणि आज तुम्हाला संसार हवा आहे आणि तुमची वाणी म्हणते आहे की सर्वलक्ष आत्मदर्शन आहे आणि रोज संसाराने जाणलेला आहे आणि अमुक नाहीये तमुक नाहीये अशी ही स्थिती आहे तर येण्याची न्याय प्राप्तव्यासाठी त्यांनी केलेला संकल्प त्याप्रमाणे त्याला प्राप्त होता तिथं प्रारब्ध नियती नियती पण नियती प्रारंभ होणार नाही तिथे अर्थच नाही म्हणून अवघेच लोक सुखी असत संसार गोड करून त्याच्यामध्ये आपण सुखाने राहतो आपला कसा संसार आहे कसा त्याच्यात चांगले गोड करतो असतो इतर बसून करतो महाराजे वैभव भोगती हे करण यात्रा पाहिजे अंतरात्म्या संबंधीची भावना तुम्ही घडायला पाहिजे तो मरणार आहे येणार आहे जाणार आहे देहाशी संबंधित आहे दुःख भोगणार आहे असं असेल तर देहाचं प्रत्येक म्हणजे त्याच्या सुखानी लागेल आपण म्हणतो ना की शिवाला यातना तसे शिवाला यातना मध्ये मला एक कोणाला का खूप जागा तीन फूट जागा तीन फूट आणि मला त्याशी तीन पंचवीस फूट ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आजोबांच्या वेळेला दुसऱ्या वाड्यामध्ये चुकून दाखवून गेलेली नोकरी झाल्या तर आजोबा वडिलांना मुलाला सांगून ते दोन मुली दोन चुकीची झाली आहे आणि तेव्हा दुरुस्त करायची राहिली आहे. वडील मुलाला सांगून गेले की बघ ती नोट तीन फुटाची आहे ती दुसऱ्याच्या हातीत लागते ती आपली आहे आणि त्यांचा मला फोन आलेला होता की आता त्यांनी ओनरशिप केले आणि आता नक्की काय करावं माझं जीव तळमळत आहे. ही जी तळमळ आहे ही तळमळ ही प्रश्नानुसार आहे का तुम्ही जो पक्का भाव म्हणलेला आहे आणि मग नंतर मला काय असं म्हणतात की तसं पाहिलं तर काय फोन दुसरं दुसरं जातं मला असं वाटतं की आपल्यानंतर मी कोणाकडे दान करून टाकावं ते सगळा वाढाच त्यांचा म्हणजे अरे सगळा वाढाच दान करायला चाललंय तुझ्या पक्षात आणि ती खूप जागा का नाही करत आणि माझे वडील सांगून आणि वडिलांना त्यांचे वडील सांगून हे प्रारंभानुसार दुःख आहे का तुम्ही जो भाव तुमच्या ठिकाणी ठेवू ठरलेला आहे त्यावर त्यामुळं तसं पाहिजे झालं तर देहात्म निरूपण देह आणि आत्मा वेगळे आहे हा एक भाव असणाऱ्याच वर्तन विराळ महाराजे जे आहेत ते अखंड वैभव म्हणतात आणि हे जे असे आहे ते मग प्रत्येक गोष्टीत पायात पाय धरणारे आढळून त्यामुळे मग सगळ्यांना त्यांना शेजारच्या वाड्याच्या माणसाला भावाभावांना दुःख नाते संबंध म्हणजे दुःख तर आपण इथून जाणार ब्रह्मपुत्र दाटेकर पक्ष परंपरा म्हणाले की आता खूप विवाह केलेले आहे काय हवे आपण त्याचं वाटण्या करू तर ते म्हणाले की मला हा वडिलांनी जो देह मिळालेला आहे तेवढं पुरे आहे असं मामा म्हणाले आणि बाकी जे वडिलांची ते दुसरं तुम्ही वाटत हे महाराज अखंड वैभव भोगणारे हे प्रार्थनेनुसार आहे तर तुम्ही जो भाव धरलेला आहे त्याप्रमाणे आहे तुम्ही जो भाव धरला त्याप्रमाणे तुम्हाला सुख आणि दुःख उपलब्ध असतात बाकी जे कोणी असतील त्यांचे भाऊ भाऊ वगैरे त्यांनी वाटण्या करून दुसऱ्या त्यांनी आता कोणी नसतील जगा स्वामीजी म्हणायचे कसं आहे तर एकदा जाऊन पाहा शनिवार वाडा मोरोबा वाडा धामा वाडा पूर्वी हिंदुस्थानचं राजकारण चालायचं तिथं आता सध्या काय आहे आमच्या लहानपणी सुद्धा सुद्धा शनिवार वाड्यात गेलो तर तिथं मुलं सुधार करायची सुधारणार आता आता पुष्कळ लवकर जायला सरकारला पण तिथे विकास लावून घेणारे लोक त्या वाड्यामध्ये तर दरवाजांनी कोणी आत यायचं भीती दरवाजांनी आणि गणेश दरवाजांनी कोणी यायचं मान होते कोणी कोणत्या दरवाजांनी आत यायचं तर त्या वाड्यामध्ये सरळ भीती दरवाजांनी ठिकाणी आत जाता कारण कधी अशी
आणि सुख आहे हे सुख नैसर्गिक आहे. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रवृत्ती करू द्या. आता मामन करतो मामन संघरण अशा करतात की आपला देव आणि आत्मा हे एकमेकांपासून वेगळे आहेत असा पक्का भाव जर तुमचा असेल तर तुम्ही काही प्रमाणामध्ये देहापासूनच दूर तर देहात्म म्हणून जे आहे आपली प्रॉपर्टी वगैरे त्याच्या संबंधी तसं थोडे शेतकऱ्यांनी पाहाल जे लहराप्रमाणे आहे ते घाल. पण तुम्ही कर्मणार नाही समर्थांनी ते वर स्पर्शन केले सगळ्यात पाय मात्र करणार हे अशा प्रकारचा जो मुख्य आहे तो देह आणि आत्मा यांचा निकटचा संबंध आहे आणि देह अशा प्रकारची भावना एकदा अंतरात्म्याने घेऊन घेतली ती तशी आली आणि ती जर सोडली तर प्राप्तव्यासारखं आत्मज्ञान परब्रह्मज्ञान हे त्याला प्राप्त होईल असं आहे. संदर्भासारखं प्राप्त प्रारब्धाचं काही प्रसंग नाही. एकच प्रश्न झाला प्रयत्नांना तितकं अर्थ होतो तर प्रयत्न हाच वर्ष प्रयत्नपूर्वक शिकायचे करावं प्रयत्न अगदी मी असं जर म्हटलं तरी मला रॅकेट खेळायला मध्ये काही प्रमाणात ते शक्य आपल्याला काही तर याची वेदना माझा आहे एवढं तुम्ही सांगताय तर तुमच्या आत्म्याला कशी होत आहे असा प्रश्न असूनही देह आणि आत असणारा जो प्रेमी आहे ते एकत्र आल्यामुळे हे जीवन चालू आहे. आता तुम्ही विवेकाने आपण वेगळे आहोत असं समजून वाटचाल करायला पाहिजे.